ग्रो प्लस खत, चालू हंगामातील पिकांच्या समस्यांसाठी आधुनिक समाधान। कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्यांबरोबर 17 आवश्यक अन्नद्रव्यांची गरज असते। यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही 3 अन्नद्रव्ये पिकांना वातावरणातून मिळतात। मुख्य अन्नद्रव्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात, तसेच कॅल्शियम, सल्फर आणि झिंक कमी प्रमाणात पिकांना आवश्यक असतात। मातीमधून मिळणाऱ्या या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी रासायनिक खतांचा वापर आवश्यक असतो। भारतातील काही राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आलेल्या माती परीक्षण अहवालात झिंक आणि सल्फर या अन्नद्रव्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे। अशा मातीमध्ये घेण्यात येणाऱ्या पिकामध्ये ही संभावित अन्नद्रव्यांची कमतरता आपल्या आहारामध्ये देखील कायम राहते। या घटकांची कमतरता लहान वयातील मुलांमध्ये कुपोषण व लहान बाळाच्या मृत्यूचे प्रमाण वाढण्याचे कारण आहे। मागील बऱ्याच वर्षांमध्ये युरिया आणि DAP अतिरिक्त वापरामुळे मातीची जडणघडण व प्रत बिघडलेली आहे। कोरोमंडल कंपनीने आपल्या पिकांची गरज ओळखून देशातील सर्वात मुख्य फॉस्फेटिक खत, ज्यामध्ये 5 वेगवेगळे अन्नद्रव्य एकत्र करून एक संपूर्ण खत तयार केले आहे, ते म्हणजे ग्रो प्लस। ग्रो प्लसमध्ये असलेल्या फॉस्फरस, सल्फर, कॅल्शियम, झिंक आणि बोरॉन या अन्नद्रव्यामुळे आपल्या पिकाला आवश्यक असलेले पोषण योग्य मात्रेत मिळते। तसेच शेतातील मातीची गुणवत्ता सुधारून उत्पन्न वाढविण्यास मदत करते। या खतांमधील अन्नद्रव्यांसाठी वापरण्यात आलेल्या खास तंत्रज्ञानामुळे पिकाकडून या अन्नद्रव्यांचे शोषण वाढते। भारतातील अनेक राज्यांमधील अंदाजे 25 लाख शेतकरी कोरोमंडल कंपनीच्या विविध उत्पादनांबरोबर जोडलेले आहेत। ग्रो प्लसचा वापर करा, मातीला सोने बनवा आणि पिकांचे उत्पादन वाढवा। ग्रो प्लसचा वापर करा, मातीला सोने बनवा आणि पिकांचे उत्पादन वाढवा।